वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग 8. त्या भवनाच्या मध्ये उभा राहिला असता त्या वायुपुत्र धीमान वानराला मोठे विमान दिसले. ते हिऱ्यामाणकाने चित्रित केले होते. शुद्ध सोन्याच्या जाळ्याने भूषवले होते. ते अजोड प्रतिकृती करता न येण्यासारखे बनवलेले होते. स्वतः विश्वकर्म्याने उत्तम म्हणून ते केले होते. आकाशात गेल्यावर वायुमार्गावर ते स्थिर राहिले की सूर्यमार्गावरील उठून दिसेल अशी एक वस्तू म्हणून ते शोभत असे. प्रयत्न करून न केलेली एकही वस्तू त्याच्यात नव्हती. बहुमोल रत्नासारखी नसणारी एकही वस्तू त्यात नव्हती. जे जे विशेष त्यात घातले होते ते देवांच्यात सुद्धा दुर्मिळ होते. फार मोठी वैशिष्ट्ये नाहीत अशी एकही वस्तू त्यात नव्हती. ते तप, कळकळीची उद्यमशीलता, पराक्रम याने संपादन केलेले होते. मनाला संतोष देणाऱ्या विचारानुसार ते जाणारे होते. त्याच्या बटबटीत, त्याच्या बनावटीत अनेक रचना विशेष होते. एकेकातून योग्य असलेले विशेष घेऊन ते निर्मिलेले होते. मनाचे समाधान होईल अशा वेगाने जाणारे, मागे टाकण्याला अतिशय कठीण, वाऱ्याच्या बरोबर जाणारे असे ते होते. पुण्यकर्मी, वृद्धिसंपन्न, यशस्वी, श्रेष्ठ आनंदाचे वाटेकरी झालेल्या महात्म्यांचेच जणू निवासस्थान ते होते. विशेषाचाच आश्रय करून विशेषपणे रचलेले, आश्चर्यकारक दारे असलेले आणि फार गुंतागुंता असलेले ते होते. मनाला सुंदर वाटेल असे शरद ऋतूतील चंद्रासारखे स्वच्छ, एखाद्या पर्वताच्या दर्शनीय शिखरासारखे असे ते होते. कुंडले घातल्याप्रमाणे मुख शोभिवंत दिसणारे, खूप खाणारे, आकाशात फिरणारे राक्षस आणि गरगर फिरणाऱ्या आणि गूढ अशा विशाल डोळ्यांचे खूप वेगाने जाणारे ते विमान पाहून नेण्याकरता हजारो भूतगण होते. वसंतातील फुलांच्या राशीसारखे मनोहर दिसणारे, वसंत मासाहूनही सुंदर दिसणारे असे ते उत्कृष्ट पुष्पक विमान त्या वानरवीर श्रेष्ठाने तेथे पाहिले. सुंदरकांडाचा 8वा सर्ग समाप्त.